आपण जिवंत आहोत याची साक्ष देणारा तो श्वास, पण आपण जिवंत आहोत याची जाणीव करून देणाऱ्या त्या संवेदना आणि त्या भावभावना, आपल्या न दिसणाऱ्या मनामध्ये ज्या सतत उचंबळून येत असतात. प्रत्येकाची संवाद संवेदन क्षमता ही वेगवेगळी आणि माणसागणिक भावभावनांचं प्रकटीकरणही वेगवेगळं. वरवर पाहता असं वाटतं की आपल्या मनातले गूढ, गंभीर, उत्कट ज्या काही भावना आहेत त्या आपण दुसऱ्यांपर्यंत पोचवतो, ते डोळ्यांतून म्हणजे डोळ्यामधून, स्पर्शानी, आपल्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून आणि आपल्या शब्दांच्या मदतीने आपल्या आवाजातून. पण याच वेळी आपल्या श्वासाकडे लक्ष गेलं तर लक्षात येतं की वाईट बातमी ऐकून काळजात जर्र होतं तेव्हा आपण श्वास रोखतोय. उत्सुकतेने, अपेक्षेने कोणाच्या फोनची वाट पाहत असताना काळजीने जीव कासावीस झाला की किंवा निरोप देताना कंठ दाटून आला, प्रेमाचं भरतं आलं, कौतुकाने अभिमानाने गहीवरून आलं की श्वास सुद्धा घ्यायचं भान क्षणभर आपल्याला राहत नाहीये. एखादं संकट टळल्यावर आपण सुटकेचा निश्वास सोडतो. खूप रागवलेल्या किंवा खूप एक्साइट झालेल्या व्यक्तीला आपण म्हणतो टेक अ डीप ब्रेथ, गहिवरले श्वास. या आजच्या आपल्या कल्पना सूत्रामध्ये पहिलंच गाणं आहे ब्रेथलेस.
मी चणले वाटी सोडून ये गाव असू डोळ्या संधी गुड पाय वाट राही मागे 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 धागे पाणंदीचे मनी गाव आठवांचा जागे सया मनात मावेना धग उरात सुसेना सुस सोसण्याचा भारी त्याला वेसच दिसेना माझ्या गावाची ही नदी चढू चाकातून बुका उडे गावाची ही माती माती भुरळ घालती नाही विरळ